मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर जे काही वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्याकडून आशीर्वाद अपेक्षा करतो, आशीर्वाद देतील. कारण काहीतरी बोलण्यासाठी किंवा कुठलंही चांगलं कार्य करण्यासाठी हे एका वरिष्ठ भक्तांची ही गरज असतेच. कारण की आपण त्याशिवाय पुढे प्रगती करू शकत नाही, म्हणून आपण सदैव अशा वरिष्ठ भक्तांचं ऋणी असलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आशीर्वादाची अपेक्षाही केलीच पाहिजे. तर मी सर्व भक्तांच्या चरणी परत एकदा अपेक्षा करतो की मला आशीर्वाद द्या, जेणेकरून दोन शब्द बोलू शकेन. हरे कृष्ण. तर प्रसंग असा आहे, काल सौदास जो आहे हा सौदास राजा यांच्या घरी वशिष्ठ मुनी येतात आणि वशिष्ठ मुनींना आदरातिथ्य होतं. आणि ह्या आदरातिथ्यामध्ये सौदास वशिष्ठ मुनींना काही प्रसाद वाट देतो. तर त्या प्रसादामध्ये एक मांसाचा तुकडा, म्हणजे जो माणसाचा मांस होता, तर ते मांस वशिष्ठांच्या ताटामध्ये जातं. आणि वशिष्ठ आपल्या ध्यानामध्ये पाहतात की मला एक मांसाचा तुकडा आलेला आहे आणि तो ते जे मांस आहे ते कोणाचं आहे, एका माणसाचं मांस आहे. आणि हे कृत्य पाहून वशिष्ठ मुनी सौदासला शाप देतात की तू 12 वर्षासाठी असुर होशील. आणि हा सौदास पुन्हा वशिष्ठांना शाप देण्यासाठी उत्तेजित होतो, परंतु पत्नीच्या आग्रहावरून तो पुन्हा थांबतो आणि वशिष्ठांच्या सांगण्यावरून 12 वर्ष राक्षसाचं योनी जे आहे ती त्याला प्राप्त होते. आणि पुढे गेल्यानंतर आता हा सौदास जंगलामध्ये भ्रमण करत असतो आणि तेथे पाहतो की ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी हे रतिक्रीडामध्ये असतात. आणि हे पाहून आता शेवटी राक्षस आहे, राक्षस असल्यामुळे त्याला भूक लागलेली होती. आणि आपण पाहतो की भूक लागली की भूक लकडा भी खा जाती है असं म्हणतो, म्हणजे भूक लागली होती. आणि शेवटी राक्षस आहे, तर राक्षस असल्या कारणाने तो त्या ब्राह्मणाला खातो. आणि ब्राह्मणाला खाल्ल्यानंतर ती जी ब्राह्मणी आहे ती ब्राह्मणी शाप देते की तू, मी तुला सांगितल्यावर देखील तू ऐकलं नाही आणि मी एक काम वासनेमध्ये होते, तरी तू तिला त्या ब्राह्मणाला खाऊन गेलास की ज्या ब्राह्मणामुळे मला एक पुत्राची प्राप्ती झाली असती. आणि मग ती शाप देते की तू, मी ज्याप्रमाणे रतिक्रीडेमध्ये होते त्याचप्रमाणे ज्यावेळी तू मैथुन क्रियामध्ये लागशील तर तुझा देखील काय होईल, मृत्यू होईल. आणि मग पुढे हा सौदास 12 वर्षानंतर घरी येतो आणि घरी आल्यानंतर पत्नीशी समागम करण्यासाठी मदयंतीकडे जातो आणि तिला समजतं की याला शाप मिळालेला आहे, म्हणून ती काय करते, त्याला बाजूला सारते. आणि हे झाल्यानंतर मग हा हे करतो की ठीक आहे, आता मला इथून हे सोडून निघून गेलं पाहिजे. आणि हा मग तपस्येसाठी निघून जातो. आणि पुढे पुढे आता ही निपुत्रिक आहे, तर याच्या अगोदर असं आहे की जाण्याच्या अगोदर, तर हा सौदासला पुत्र नसतो आणि पुत्र नसल्या कारणाने मग त्याच्याच आज्ञेवरून, सौदासच्या आज्ञेवरूनच वशिष्ठ मुनींकडून या मदयंतीला एक पुत्राची उत्पत्ती केली जाते आणि त्या पुत्राचं नाव असतं अश्मक. तर हा अश्मकाला एक बालिक नावाचा एक पुत्र असतो. आणि हा जो पुत्र आहे, परशुरामांनी ज्यावेळी ही पृथ्वी निक्षत्रिय करतेवेळी हा बालिक स्त्रियांच्या समूहामध्ये बसून राहिल्यामुळे त्याला नारी कवच म्हणजे स्त्रियांनी रक्षित असे नाव पडते. आणि हा जो बालिक आहे पुढील क्षत्रियांचा मूळ पुरुष झाल्यामुळे त्याला मूलक, क्षत्रियांचा मूळ असेही नाव पडले आहे. आणि पुढे हा मुलकाचा जो पुत्र आहे दशरथ आणि दशरथाचा पुत्र एडविडी होय, आणि ह्या एडविडीचा जो पुत्र आहे विश्वसह, आणि विश्वसहाचा पुत्र म्हणजे प्रसिद्ध खटवांग. तर इथे हे जे एडविडी जरा नाव आहे, एडविडी थोडस पाश्चात्य देशी नाव वाटत. समजा कुणाला जर आपल्या मुलाचं नाव पाश्चात्य देशी ठेवायचं असेल तर हे नाव निवडू शकता भागवतानुसार, कारण की खूप छान नाव आहे एडविडी. तर हा एडविडीचा जो पुत्र असतो विश्वसह, आणि या विश्वसहाचा पुत्र प्रसिद्ध खटवांग महाराज. आणि हे खटवांग महाराज यांना असं म्हटलेलं आहे की ते अपराजित, हे कधीही युद्धामध्ये हारलेले नसतात, अपराजित त्यांना म्हटलेलं आहे. आणि म्हणून एकदा ज्यावेळेस दैत्य आणि देवतांशी युद्ध चालू असतं त्यावेळेस देवता प्रार्थना करतात खटवांग महाराजांकडे की तुम्ही युद्धासाठी या, आणि खटवांग महाराज जातात, दैत्यांचा पराजय होतो, देवांचा विजय होतो, आणि देव खुश होतात. आणि खुश झाल्यानंतर ते म्हणतात की महाराज तुम्हाला आम्ही काही वरदान देऊ शकतो का? त्यावेळी मग खटवांग महाराज म्हणतात की मला पहिला अगोदर सांगा की माझे किती दिवस बाकी आहेत. आणि त्यावेळी देवता म्हणतात की काही क्षण, एक क्षण फक्त तुमचा बाकी आहे, थोडे क्षण बाकी आहेत. आणि त्यावेळी खटवांग महाराज काहीही न बोलता लगेच ते आपल्या घरी घराकडे येतात आणि तेथे ध्यान धारणेमध्ये लागतात. आणि असं वर्णन आहे पुढे तर भगवंतांच्या चरणावर ते ध्यान करतात एकाग्र होऊन. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद अतिशय सुंदर वर्णन करतात. तर प्रभुपाद म्हणतात की खटांग राजाने भक्तिमय सेवेचे अतिशय उत्तम उदाहरण प्रस्तुत केलेले आहे. तर आपण पाहतो की खटवांग राजा याने समजल्या लगेच भगवंतांच्या चरणावर ध्यान केंद्रित केलं. तर असं लगेच काही होऊ शकत नाही की चला आम्ही आता खाऊ पिऊ मजा करू नंतर भगवंतांचं अंतिम समय ध्यान करू, असं कधी होऊ शकत नाही. म्हणून याचं पुढे वर्णन आहे की खटवांग महाराज जे होते हे बालपणापासून भक्त होते. आणि आपण पाहतो की इथे भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराजांची कथा येते, त्या कथेमध्ये देखील प्रल्हाद महाराज म्हणतात की वयाच्या 5व्या वर्षापासून आपण भक्तीला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे हे काय असं लगेच होणारी गोष्ट नाही की हां चला आता आपण याच्यावर आसक्त होऊ त्याच्यावर आसक्त राहू आणि मग बाकीच्या गोष्टी जे भगवंतांचं आहे कार्य आहे ते म्हातारपणे करू, तर म्हातारपणे शक्य होत नाही. म्हणून जे काही आहे ते आताच, आता आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये आपण अतिशय उत्साहाने आणि अतिशय आदराने भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण लागलं पाहिजे. तर ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद भगवद्गीतेचा एक श्लोक देतात, मया सक्त मना पार्थ. तर जो भगवंतांवर आसक्त होईल तो सशक्त होईल, आणि जो भगवंतांवर आसक्त होणार नाही तो काय होईल, अशक्त होईल. तर आपण पाहतो की एकदा एक व्यक्ती आपल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर असतो, आणि तिसऱ्या मजल्यावर असताना पती पत्नी आणि मुलगा, लहान मुलगा असतो 5-7 वर्षाचा, तर त्यावेळी पत्नी म्हणते अहो किती लोकांचा स्वयंपाक बनवू. त्यावेळेस पती म्हणतो की फक्त 2.5 लोकांचा बनवायचा, जास्त नाही. आणि मग पत्नी म्हणते की ठीक आहे. आणि हा पती जो आहे हा पती ती स्वयंपाक करते म्हणून हा वरती गच्चीवर जातो आणि पतंग उडवण्याचा प्रयत्न करत असतो. पतंग उडवत असताना होतं काय की हा अचानक त्या पतंगाच्या नादामध्ये त्याचं लक्ष नसतं की आपण वरती गच्चीवर आहोत आणि आपण खाली पडू शकतो, पतंगाकडे लक्ष आहे. आणि हा अचानक काय होतं की याचा पाय घसरतो आणि घसरल्याबरोबर खाली येत असतो. आता सातव्या मजल्यावरून खाली येत आहे, त्याला माहिती आहे की आपलं घर तिसऱ्या मजल्यावर आहे आणि तिसऱ्या मजल्यावर येताना लगेच आवाज देतो खिडकीतून, फक्त दीड लोकांचा बनवायचा. आणि मग तर आपण पाहू शकतो की हे जे अशक्त लोक आहेत तर ही याची तुलना याच्याशी केली जाते. तर जे भगवंतांवर आसक्त नाहीत तर हे लोक कसे आहेत, अशक्त आहेत. म्हणजे आपण पाहतो की वरती गेला होता परंतु शेवटी खाली आला आणि आसक्त कशावर होता, आपल्या परिवारावर आणि केवळ त्या जे काही भोजन आहे त्या भोजनावर आसक्त होता की जास्त वाया जाऊ नये म्हणून. तर शेवटी त्याचा मृत्यू होतो. आणि मग आपण सशक्त लोकांचं उदाहरण पाहूया. जसं भीष्मदेव हे बाणाच्या शय्येवर होते परंतु भीष्मदेवांचं जे काही लक्ष होतं हे पूर्णपणे भगवंतांच्या चरणारविंदांवर होतं. बाणांच्या शय्येवर पडून देखील भीष्मदेव काय करतात, पांडवांना उपदेश देतात, युधिष्ठिर महाराजांना राज्य कसं करायचं सगळं काही सांगतात. आणि हे सगळं झाल्यानंतर भीष्मदेव भगवंतांची स्तुती करतात आणि ते केल्यानंतर ते म्हणतात की आता मला केवळ भगवंतांच्या चरणावर ध्यान लावू द्या. आणि एक अतिशय उत्तम श्लोक आहे जे भीष्मदेव स्तुती करतात भगवंतांची, तर आपण सगळेजण गाऊया. त्रिभुवन कमल तमाल वर्णम रविकर रविकर गौरवरांबरम दधाने वपुर वपुरलककुललावृतान्नाक्तम विजय सखेरतिरस्तु मेनक द्या. तर या श्लोकाचं जे काही भाषांतर आहे अतिशय सुंदर आहे की भीष्मदेव काय काय ध्यान करतात. तर ते म्हणतात की जे श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र आहेत ते आपल्याला मूळ दिव्य देहात या भूलोकी अवतीर्ण झाले आहेत आणि देह त्यांचा कसा आहे, तमाल वृक्षाप्रमाणे नील वर्णाचा आहे. त्यांचे असे हे दिव्य रूप स्वर्ग मर्त्य पाताळ अशा तीनही भुवनातील प्रत्येकाला आकर्षित करणारे आहे. त्यांचा झडकणारा पिवळा पितांबर जो आहे तो चंदनाच्या लेपाने चित्रित असलेले कमळमुख ध्यानाचा विषय हो, माझ्या ध्यानाचा विषय होत आणि कर्मफळांची इच्छा न राहो. तर आपण पाहतो की भीष्मदेवांनी एवढं सगळं काही केलं आणि शेवटी ते म्हणतात की मला कर्मफळांचीही इच्छा नको राहो. तर पुढे अजून श्लोक आहेत. तर भीष्मदेव हे अंतिम समयी भगवंतांच्या चरणांवर त्यांच्या पूर्ण मुखकमलावर ध्यान करत आपला देह त्याग करतात. तर जे भगवंतांवर आसक्त आहेत हे लोक अतिशय सुंदररित्या भगवंतांचं ध्यान करत आपल्या देहाचं शेवट करतात. तर प्रभुपाद भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये देखील म्हणतात की मया सक्त म्हणा पार्थ की मनाची जी काही एकाग्रता आहे, किंवा दुसऱ्या शब्दात ते सांगतात की तर ही कृष्ण भावना जी आहे ही सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता आहे. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपण आलेलो आहोत तर आपण जे काही अष्टांग योग पद्धती आहे त्या योग पद्धतीचा पार करून आपण कृष्ण भावनेमध्ये आलेलो आहोत असं समजा. म्हणजे आपण आता कृष्ण भावनेमध्ये स्थिर आहोत कारण की आपण डायरेक्ट भगवंतांचे म्हणजे जी काही परिपूर्णता आपल्याला गाठवायची आहे ती आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतात की निर्विशेषवादी किंवा जे अंतर्यामी परमात्म्यावर ध्यान करतात तर हे परिपूर्णता नाही. जसं आपण भगवद्गीता कोर्समध्ये उदाहरण देतो एका रेल्वेचं, रेल्वे येते आणि लाईट चमकतो, त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती जातो तो म्हणतो की रेल्वे पण आहे आणि लाईट पण आहे, तरी ही परिपूर्णता नाही. परिपूर्णता काय आहे? लाईट आहे, रेल्वे आहे, त्या रेल्वेला डबे पण आहेत आणि आतमध्ये लोक पण बसलेले आहेत, आतमध्ये पंखा पण आहे, एसी रूम पण आहेत, टॉयलेट आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. हा परिपूर्ण साक्षात्कार आहे. तर प्रभुपाद इथे याचंही वर्णन करतात आणि पुढे पुढे जे आहे ते खूप महत्वाचं हे आहे की आपण मया सक्त मन पार्थ योगम युंजन मदाश्रय. तर आपण भगवंतांवर आसक्त कशा प्रकारे होऊ शकू, त्याची प्रक्रिया काय, पद्धती काय आहे? आपण असं लगेच उठून आसक्त होऊ शकत नाही, काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे की बाबा ह्या व्यक्तीविषयी की हा व्यक्ती असा असा आहे तर आपण आसक्त होऊ. तर इथे भगवद्गीता श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ही पद्धत दिलेली आहे की आपण कशा प्रकारे भगवंतांवर आसक्त होऊ शकतो. तर ते म्हणतात की शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्तो हे भद्राणी विधो नोति सुहृत्सताम. तर भगवंतांच्या कथा म्हणून इथे म्हणतात की कृष्ण स्वकथा, कृष्णांच्या स्वकथा काय केल्याने, श्रवण केल्याने काय होईल, आपलं पुण्य श्रवण कीर्तन, आपलं पुण्य फलद्रूप होईल. आणि हृदयस्तस्तो अभद्राणी विधून होती सुरत सताम. जसं एखादी कामवाली बाई आपल्या घरी येते आणि घरी आल्यानंतर काय करते, ती आपलं घर साफ करते, स्वच्छ करते, घर स्वच्छ करते, कपडे स्वच्छ करते. त्याच प्रकारे भगवंतांच्या ज्या काही कथा आहेत, भगवंतांचं जे काही नाव आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर हे काय करेल, आपल्या हृदयातलं जे काही अभद्र आहे ते नष्ट करेल. म्हणून अगोदर एक पद्धत येते ती म्हणजे अधो श्रद्धा. आपल्याकडे थोडी श्रद्धा असते मग आपण साधू संघ करतो, त्यानंतर भजन क्रिया करतो. आता ही भजन क्रियापर्यंत ठीक आहे, परंतु जशी भजन क्रिया चालू होते तसं आपलं आतमध्ये नृत्य चालू होतं. म्हणजे काय होतं की अनर्थ हे काय करतात, गडबड करायला लागतात, उथल पुथल करतात, इकडे तिकडे धावू लागतात आणि मग आपल्याला काय होतं की बापरे हे खूपच अवघड आहे, आता मला शक्य नाही. तर आपण पाहतो की अरे असंही असू शकतं का, हो असंच आहे. म्हणजे आपण जोपर्यंत भक्तीमध्ये लागलेलो नसतो, जप करत नसतो, भजन क्रियेला सुरुवात केलेली नसते, तोपर्यंत जे काय आहे ते सगळं आतमध्ये असतं, ते इकडे तिकडे धावत नसतं. परंतु जसं जप करायला लागतो तसं काय होतं, सगळा कचरा हा दिसायला लागतो, मग आपलं जे काही शेड्यूल आहे ते विचलित व्हायला लागतं आणि मग समस्या निर्माण होतात. तर प्रभूजी सांगत होते की समजा आपण घाणीवर परत एक बकेट घाण ओतली तर ती घाण मध्ये काय होते, वाढ होते, परंतु ती साफ होत नाही. का साफ होत नाही? कारण की घाणीवर परत घाण ओतलेली आहे. मग ती काढण्यासाठी काय करावं लागेल, झाडू घ्यावा लागेल. आता झाडू कुठला, त्या घाणीचा वेगळा झाडू, पण तो आपल्याकडे जी काही घाण आहे ती घाण काढण्यासाठी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून ज्या ज्यावेळी मग आपण ह्या क्रियेला सुरुवात करतो तर अनर्थ निवृत्तीचा जो टप्पा आहे चौथा, तिसऱ्या टप्प्यापर्यंत आपण येतो, आदो श्रद्धा साधुसंग भजन क्रिया, इथपर्यंत सहज येऊन जातो. मात्र भजन क्रियेला सुरुवात केली की मग अनर्थ निवृत्ती सुरुवात होते. तर अनर्थ निवृत्तीचा जो काही टप्पा आहे तर इथे आपण दृढ राहिलं पाहिजे, म्हणजे इथं जोपर्यंत आपण टिकून राहत नाही. म्हणून एक अतिशय सुंदर हे आहे, मंजिल यूही नाही मिलती, राई की जुनून सा दिल में उठाना पड़ता है. मंजिल यूही नहीं मिलती, राई को जुनून सा दिल में उठाना पड़ता है. पूछा चिड़िया को घोंसला कैसे बनाता है, घोंसला कैसे बनता है, तो वो बोली, चिड़िया बोली, तिनका तिनका उठाना पड़ता है. मतलब आता घोंसला जे कहीं घरटं आहे ते कसं बनतं एक एक तिनक्या करून, आणि ते बनवताना देखील काय होतं, कधी कधी आपण इथे पाहतो साफसफाई करताना चिमण्या वेगवेगळे काळी कचरं घेऊन आपलं घरटं बनवण्याचा प्रयत्न करतात, आपण काय करतो तोडून टाकतो कचरा होऊ नये म्हणून. तरी देखील चिमणी काय करते, तोडलेलं जरी घरटं असेल ती येऊन बघते की अरे घरटं नाही, परत चालू करते. म्हणजे ती एक ना एक दिवस काय करणार, घरट बनवणारच, आपण कितीही प्रयत्न करू दे तोडण्याचा. त्याचप्रकारे आहे की आपण ह्या अनर्थ निवृत्तीच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर खूप काही इकडे तिकडे हे होणार, समस्या येणार, परंतु आपण टिकून राहायचं हे महत्त्वाचं आहे. आणि पुढे जसं आपण टिकून राहू तर हळूहळू काय होईल, आपल्या हृदयातलं जे काही अभद्र आहे ते अभद्र विधून होती सुरुत सताम, ते धुतलं जाईल. म्हणून एकदा श्रील प्रभुपादांचे काही शिष्य होते, अमेरिकन शिष्य, तर हे प्रभुपाद एकदा भारतामध्ये आल्यानंतर प्रवचन देत होते आणि ते प्रवचन हिंदीमध्ये होतं. आणि हिंदीमध्ये असल्या कारणाने ही जे काही भक्त आहेत पाश्चात्य देशीय हे उठून जातात, आणि उठल्यानंतर प्रभुपाद म्हणतात कुठं निघालात, ते म्हणाले की आम्हाला काही समजत नाही तुम्ही हिंदी बोलत आहात. त्यावेळी मग प्रभुपाद म्हणाले की जरी हे हिंदी असेल तुम्हाला समजत नसेल तरी हा भागवताचा संदेश आहे, हे भागवत अतिशय दिव्य आहे, याचं ध्वनी रूप जरी तुम्ही कानावर पडला तरी तुमच्या हृदयातलं जे काही अभद्र आहे ते हळूहळू नष्ट होऊ शकतं. म्हणून आपल्याला समजो अथवा न समजो तरी आपण ते ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आम्ही असाच प्रयत्न करतोय की महाराजांची वाणी भले इंग्लिश असेल समजत नसेल तरीही ऐकण्याचा थोडा थोडा प्रयत्न करतोय, तर एक ना एक दिवस समजेल, कारण की ती दिव्य ध्वनी आहे. तर आपल्याला देखील प्रयत्न करावा लागेल. आणि पुढे पुढचा जो काही श्लोक आहे तो, नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. तर भागवताचं निरंतर श्रवण केल्याने काय होईल, शुद्ध भागवताचं निरंतर श्रवण आणि शुद्ध भक्तांची सेवा. तर इथे भक्तांच्या सेवेचं महात्म्य दिलेलं आहे आणि भागवताचे श्रवणाचं महात्म्य दिलेलं आहे. तर एक आहे ग्रंथ भागवत, एक आहे भक्त भागवत. तर जोपर्यंत आपण भक्त भागवताची सेवा करत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही, हे आपलं वैष्णव जे काही सिद्धांत आहे या सिद्धांताला कुठेही हे नाही, म्हणजे असं तोळमोळ करून चालणार नाही. तर हे आहे ते आहे, असं नाही की नाही मी नुसतंच फक्त ऐकेल ऐकेल, नाही तसं नाही चालणार. तर इथे काय आहे की सुरुवातीला आपण भक्त भागवताची सेवा ही खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण एखाद्या शुद्ध भक्ताची सेवा करत नाही, भले त्या भक्तामध्ये काही त्रुटी असतील, तरीही त्यांची जी काही वाणे आहे किंवा त्यांची जी काही इच्छा आहेत त्या भगवंतांच्या प्रचारासाठी किंवा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ते कशाप्रकारे प्रसन्न होतील किंवा त्यांचा जो काही प्रचार प्रसार आहे तो कसा होईल यासाठी त्यांच्या इच्छा आहेत, तर त्या इच्छा त्यांच्या शुद्ध आहेत. म्हणून आपण त्यांची सेवा करण्यासाठी अतिशय उत्स्फूर्त असलं पाहिजे, उत्साही असलं पाहिजे. तर इथे आणि ज्यावेळी आपण हे करू तर काय होईल पुढे, की आपण आपलं जे काही अमंगल आहे नष्ट प्रायेषु अभद्रेषु ते निघून जाईल. आणि पुढे ते म्हणतात की भगवती उत्तम श्लोके, आणि भगवंतांच्या उत्तम गुणांचं आपण स्तवन करण्यामध्ये रत होऊ. तर हे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि पुढे तदा रजस्तमो भावा कामलोभादय चये चेत एतरणा विद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धती. आणि ज्यावेळी आपण सुदृढ प्रेम भक्तीस प्रस्थापित होते त्यावेळी या प्रकृतीचा जो काही तम रज या ज्या काही गुणांचा जो काही प्रभाव आहे त्याच्या ज्या काही वासना आहेत इच्छा आहेत लोभ आहे तो काय होईल हळूहळू समाप्त होईल निघून जाईल. आणि मग पुढे काय होईल की भक्त सत्व गुणामध्ये स्थित होईल. तर जसं जसं आपण भक्तांच्या संगतीमध्ये येतो भक्तांची सेवा करतो तर बघा भक्तांचा संघ किती महत्त्वाचा आहे किंवा भक्त भागवताची सेवा करणं किती महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी. आपण पाहतो की नारद मुनींच्या जीवनात देखील नारद मुनी देखील मोठे गंधर्व होते आणि मोठे गंधर्व असल्या कारणाने त्यांना गायन करण्यासाठी सांगितलं. त्यांनी थोडंसं काय केलं पिक्चरचं गाणं गायलं आणि नंतर त्यांचं पतन झालं. का झालं असं, कारण की तिथे सांगण्यासाठी कुणी नव्हतं. आणि नंतर आपण पाहतो की ज्यावेळी त्यांचा परत जन्म होतो तर तो जन्म झाल्यानंतर त्यांना काय मिळालं, साधूंची सेवा मिळाली. आणि ही साधूंची सेवा ज्यावेळी नारद मुनींनी केली त्यावेळी त्यांची जी काही पुढचा जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण पाहतो की ते नारद मुनी गंधर्वाचे काय झाले, ते नारद मुनी झाले. नारद मुनी बजाय विना राधिका रमण नामे. तर साधूंचा जो काही संघ आहे त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की व्यक्तीला अधम स्तरावरून काय करू शकतं, उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकतं. तर आपण पाहतो की नारद मुनींच्या जीवनात परत प्रभुपादांच्या जीवनात देखील हेच घडलं. प्रभुपादांच्या जीवनात पण आपण पाहतो की ज्यावेळी प्रभुपाद लहान होते, लहान असताना अनेक साधू संत त्यांच्या घरी यायचे आणि प्रभुपादांचे जे काही वडील आहेत ते म्हणायचे की गौर मोहंडे की आमच्या अभयला काय करा, आशीर्वाद द्या की त्याला राधा राणीची कृपा प्राप्त हो. म्हणून बघा साधूचा जो काही आशीर्वाद आहे, जो काही संघ आहे, त्यांची सेवा आहे, ही सेवा आपल्याला सदैव उंच 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 घेऊन जाते. म्हणून ती कधीही वाया जात नाही. तर साधूंची सेवा ही आपण अतिशय उत्साहाने आणि अतिशय प्रेमाने आदराने करण्यासाठी अतिशय आपण सज्ज असलं पाहिजे. जसा मिलिटरी असतो, मिलिटरीमध्ये असं चालत नाही की हां झोपून मग बघू नंतर, नाही. तर तिथे असं असतं की चार टू चारच, थोडंही इकडे तिकडे झालं की लगेच शिक्षा असते. त्यांना शिक्षा काय असते, त्यांच्या अंगावरचे कपडे काढतात आणि हातामध्ये तीच रायफल देतात आणि ती वरती घेऊन पळायचं. ते जोपर्यंत कॅप्टन सांगत नाही तोपर्यंत पडत राहायचं. म्हणजे जरी तो 2 मिनिटं किंवा 1 मिनिटं उशिरा आला तरी देखील त्याला ती शिक्षा मिळते. म्हणजे एवढं काय राहावं लागतं, त्यांना सतर्क राहावं लागतं. तर आपण ज्यावेळेस वैष्णव संघामध्ये असतो तर त्यावेळेस आपण कुठली सतर्कता किंवा कुठली दक्षता बाळगली पाहिजे की माझ्याकडून वैष्णव अपराध होऊ नये. कारण की वैष्णव अपराध याला हाती माथा अपराध म्हटलेला आहे. जसा एक मदमत्त झालेला हत्ती चांगल्या सुंदर सुंदर फुलांच्या बागेत गेला, कोवड्या कोवड्या लावलेल्या चालूच, तर काय करतो तो, जे काही पारंब्या फुटलेल्या आहेत त्या पारंब्यांना सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. म्हणजे आताच आम्ही काय करत आहोत, भक्तीला फुलवण्याचा प्रयत्न करतो आणि ती वैष्णव अपराधा कारणाने काय होते, पूर्णपणे जमीनदोस्त होते. म्हणून आणि ज्यावेळेस ते जमीनदोस्त होते मग काय होतं, आपल्याला ते नकोसं वाटतं, जड वाटतं, मग भक्तीमध्ये आपली प्रगती होत नाही. आणि मग ज्यावेळी जप करतो त्यावेळेस मग खूप संघर्ष करावा लागतो, मग आपल्याला वाटतं की बापरे हे खूपच अवघड दिसतं, शक्य नाही माझ्याकडून. मग ज्यावेळेस हे सगळं समस्या होतात, उत्पन्न होतात आणि मग संघर्ष होतो आणि याच्यामध्ये मग व्यक्ती धड त्या काठाला पण जात नाही, धड इकडे पण येत नाही, मध्येच काय करतो तो गटांगड्या खात असतो. मग त्यासाठी ज्यावेळेस गटांगड्या खातो त्यावेळी त्याने काय केलं पाहिजे, एखाद्या श्रेष्ठ वैष्णवाचा वरिष्ठ वैष्णवांचा संघ घेतला पाहिजे, त्यांचा संघ घेऊन त्यांना काही विचारलं पाहिजे की माझ्याकडून असं असं झालेलं आहे किंवा असं असं होत आहे तर मी काय केलं पाहिजे, तर ते वैष्णव काय करतील, आपल्याला थोडीशी मदत करू शकतात आणि त्यांच्याच कृपेने आपण तरुण जाऊ शकतो. म्हणून मग प्रत्येक याच्यामध्ये आपण भगवंतांच्या लीलेमध्ये जरी बघितलं तर भगवंत देखील वैष्णव सेवेमध्ये एवढे रत असतात. आपण पाहतो की पांडवांची सेवा भगवंतांनी किती केली. पांडव झोपून जायचे परंतु भगवान श्रीकृष्ण हे रात्रभर झोपायचे नाहीत. भगवंत काय करायचे की त्यांच्या घोड्यांची मालिश, त्यांच्या घोड्यांना चारा खाऊ घालणे, त्यांना पाणी पाजणे, त्यांची आंघोळ करणे, परंतु भगवंत कधी झोपायचे नाहीत. म्हणजे आपण पाहू शकतो की स्वतः भगवंत असून देखील काय करतात, ते वैष्णवांची सेवा करतात. म्हणून वैष्णव सेवा ही खूप भगवंतांना प्रिय आहे. तर ज्यावेळेस आपण वैष्णवांची सेवा करू तर आपण निश्चितच आपल्या जे काही ध्येय आहे ते आपण गाठू शकतो. आणि पुढे ज्यावेळी आपण असं करू तर पुढे काय होईल, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संघश जायते. तर विशुद्ध सत्वगुणात स्थित झाल्याने भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन काय होईल, प्रसन्न होईल आणि सर्व प्रकारच्या भौतिक संसर्गापासून ते मुक्त होईल. आणि जे काही विज्ञान आहे, गीता भागवत हे आपण चांगल्या रीतीने समजू शकू. तर हे सगळी काही पद्धती आहे. आणि पुढे ते म्हणतात की क्षियंते क्षियंते हृदय ग्रंथी हृदयंते सर्व संशय क्षियंते चाश्य कर्माने दृष्ट एवात्मनीश्वरे. हृदयातील अहंकाराची गाठ सुटते आणि सर्व संशयाचा काय होतो, उच्छेद होतो. जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी भगवत अंशाचा साक्षात्कार होतो तेव्हा सकाम कर्माची शृंखला क्षीण होते. तर आपण पाहू शकतो की ही शृंखला जी आहे, ही शृंखला काय करते, आपल्याला हळूहळू आपल्यामध्ये जो काही सुप्त अहंकार आहे त्या अहंकाराची गाठ काय होते, तुटली जाते. आणि ती गाठ, जे काही अहंकाराची गाठ सुटते, परत जे काही संशय असतील ते संशय सगळे आपले निघून जातात. बघा, संशय जो आहे हा संशय राधा गोपीनाथ प्रभू म्हणतात तो चोरासारखा आहे. एकदा एक म्हातारी ही प्रसाद खाते आणि खाल्ल्यानंतर ती त्या पातेल्यामध्ये ढुंकून बघते की तिथे पाल पडलेली असते. तिला वाटतं की दुसरी पालपण असावी, ती माझ्या पोटामध्ये गेलेली असावी. तिला तो आता संशय निर्माण होतो आणि डॉक्टर शेवटी ही पूर्णपणे विचलित होते म्हातारी, आणि शेवटी मग तिला दवाखान्यात घेऊन गेलं जातं. आणि दवाखान्यात नेल्यानंतर तिचं ऑपरेशन केलं जातं. डॉक्टर सांगून देखील ते ऐकत नाही, आजी तुला काही झालेलं नाही, परंतु तिला संशयच असतो की नाही माझ्या पोटामध्ये पाल गेलेली आहे, तर तुम्ही काय करा, ऑपरेशन करा आणि तिला बाहेर काढा. शेवटी डॉक्टर सांगून सांगून थकतो. डॉक्टर म्हणतो की ठीक आहे तुझं ऑपरेशन करतो. डॉक्टर ऑपरेशन करतात, आहे तसं परत लावतात. म्हणते आजी आता पाल निघालेली आहे. तर आपण पाहतो की संशय जो आहे हा संशय व्यक्तीला पूर्णपणे म्हणजे जीवन मरणाच्या याच्यामध्ये देखील ढकलून घेऊन जाऊ शकतो. म्हणून संशय जर असेल आपल्याला तर आपण काय करावं, त्याचं हे करावं. तो संशय कमी करण्यासाठी आपण प्रश्न विचारावेत किंवा तो संशय काढून घ्यावा, नाहीतर काय होईल, त्या म्हातारी सारखंना आतमध्ये काही नसेल तरी देखील आपण संशयातीत होऊ की असं का तसं का. तर त्याच्यापेक्षा संशय विरहित होऊन जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण इथे थांबूया कारण की वेळ पण झालेली आहे, 2 मिनिटं आहेत. आणि शेवटी अजून एक सांगावं असं वाटतं की 1-2 मिनिटात तर पुढे प्रभुपाद या तात्पर्याच्या एक श्लोक देतात परत, जन्मकर्म चमे जीवम. तर प्रभुपाद याच्यामध्ये लिहितात की जे काही गृहस्थ जीवन आहे त्या गृहस्थ जीवनातील लोकांनी काय केलं पाहिजे, लहानपणापासूनच बालकांना आपल्या पूजा अर्चना करण्यामध्ये लावलं पाहिजे, तरच काय होईल की त्यांना ती सवय लागेल. जसं आपण पाहतो चैतन्य चरितामृतामध्ये एक कथा येते, रघुनंदन जे आहेत, रघुनंदन हे अतिशय लहान असतात आणि मुकुंद त्यांचे वडील, ते ज्यावेळी गावी जातात तर रघुनंदनला सांगतात की तू काय करायचं, भोग दाखवायचा. आणि रघुनंदन लहानपणापासूनच भगवंतांना भक्तीमध्ये एवढं त्यांना आवड होती, गोडी होती, की ते भगवंतांना भोग दाखवण्यासाठी जातात वडिलांच्या आज्ञेवरून. आणि गेल्यानंतर भगवंतांना आवाहन करतात की भोग स्वीकार करा. आता भोग स्वीकार करा सांगितल्यानंतर भगवंत काय खायला येणार नाहीत, आपण इथे पाहतो प्लेट आहे तशी रिटर्न येते परत. तर रघुनंदन बघतो की अरे अजून खाल्ला नाही, मग रघुनंदन रडायला लागतात की भगवंता भोग खा. भगवंत बघतात की बाबा याची किती तीव्रता आहे, आता काय करावं. शेवटी भगवंतांना दया येते, भगवंत भोग खातात आणि जी काही प्लेट आहे ती आहे तशी परत आणतात रघुनंदन. आई म्हणते अरे भोग कुठे गेला, म्हणले भगवंतांनी खाल्ला. ते एवढे दिवस तुझे वडील भोग दाखवतायत परत आणतायत, भगवंतांनी खाल्ला की तू खाल्ला. तर त्यांनाही संशय होतो की भगवंतांनीच खाल्ला की तूच खाल्ला. म्हणून ते प्रत्यक्ष बघतात की भगवंतांनी खाल्ला म्हणून. आणि ज्यावेळीस मुकुंद परत येतो, मुकुंदला ती पत्नी जी आहे रघुनंदनची आहे ती तक्रार करते की रघुनंदन प्लेट जी काही प्लेट आहे ती आहे तशी परत आणतो, लाडू आणत नाही. आणि मग मुकुंद म्हणतो की ठीक आहे आपण बघूया भगवंत खातात का. आणि ज्यावेळीस मग मुकुंद हा रघुनंदन जातो प्लेट घेऊन आणि भगवंतांना पाचारण करतो की भगवंता भोग स्वीकार करा, आणि मग तिथे मुकुंद काय करतो की थोड्याशा फटीमधून पाहत असतो की भगवंत खातात का म्हणून. आणि ज्यावेळीस भगवंत खरोखर येतात, लाडू उचलतात, खायला लागतात, आणि त्यावेळी मुकुंद डायरेक्ट दंडवत मारतो रघुनंदनला. तर आपण पाहतो की लहानपणापासून जर मुलांना अशी सवय लावली तर भगवंतांवरती निश्चितच काय होतील, आसक्त होतील. तर आपण इथे थांबूया कारण की वेळ झालेली आहे, 9:16 झाली, 1 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल क्षमा असावी. हरे कृष्णा. श्रीमद भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की, हरे कृष्णा. कोवळी नव्हतं,
कोवळी कोवळी